नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्सेलिसच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त. राज्यात मत्स्योत्पादन वृद्धीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षण कार्यक्रम. शिक्षण आणि जीवन व्यवहारात समन्वयाची आवश्यकता, राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून इंग्लंडसमोर 358 धावांचं लक्ष. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये मार्सेलिसच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते आज आपल्या फ्रान्स दौऱ्यात मार्सेलिस इथं पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या ठिकाणाचं मोठं महत्व असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 8 जुलै 1920 रोजी जहाजातून उडी मारून मार्सेलिस बंदर गाठलं होतं. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्ते आणि जनतेप्रती त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून कृतज्ञता व्यक्त केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रा यांच्या हस्ते आज मार्सेलिस इथं भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मोदी यांनी मॅक्रा यांच्यासमवेत मार्सेलिस इथल्या युद्ध हुतात्मा स्मारकाला भेट देऊन पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना अभिवादन केलं. पंतप्रधानांच्या मार्सेलिस भेटीबाबत तिथल्या भारतीय समुदायामध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अपयशाची भीती न बाळगता आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रीत करण्याचं आणि दुबळी बाजू बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन दीपिकानं विद्यार्थ्यांना केलं. टाटा स्मारक केंद्र आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स यांनी स्तनाच्या कर्करोगाच्या काही रुग्णांकडून हार्मोन उपचारांना प्रतिसाद न मिळण्यामागची जनुकीय कारणं शोधून काढली आहेत. या शोधामुळे अशा रुग्णांसाठीची उपचार योजना ठरवण्यात मदत मिळणार आहे. या शोधात हार्मोन उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या आणि प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांच्या जिनोमचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ट्युमरमधल्या 3 प्रमुख जनुकांमध्ये उत्परिवर्तन आढळलं. हा शोध म्हणजे कर्करोगाच्या वैयक्तिकृत उपचारांमधलं एक महत्वाचं मार्गदर्शक पाऊल आहे असं प्रमुख संशोधक डॉ निधान बिस्वास यांनी सांगितलं आहे. राज्यात गोड्या पाण्यातलं तसंच समुद्रातलं मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मच्छीमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे तसंच सागरी किनारपट्टीच्या एका जिल्ह्यातही हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करावी अशा सूचनाही राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 2026 पर्यंत कार्यान्वित होणार असलेल्या वाढवण बंदरासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीकरता एक प्रशिक्षण कार्यक्रम आखून तो तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही राणे यांनी यावेळी दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग 3 वेळा आमदार झालेले नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या किरण सामंतांकडून पराभव झाला होता. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी याबाबतच्या पत्रात लिहिलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलनार गावांजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांना आज गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी नागुलवार यांच्या पार्थिवावर अनखोडा या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागुलवार यांना श्रद्धांजली अर्पण केली असून नागुलवार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
थोर समाज सुधारक दयानंद सरस्वती यांची आज जयंती आहे. समाजाला जागरूक करण्यासाठी तसंच भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी महर्षी दयानंद आयुष्यभर झटत राहिले असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे. संत रविदास यांची जयंतीही आज देशभरात साजरी केली जात आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविदास यांना अभिवादन केलं. बीडमध्ये संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात सामाजिक एकतेचा संदेश देणारी फेरी तसंच संत रविदास यांच्या मूर्तीची रथयात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथंही रविदास यांना अभिवादन करण्यात आलं. शिक्षण आणि जीवनव्यवहारात समन्वयाची आवश्यकता राज्यपाल तथा कुलपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे. आज सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण आणि व्यवहाराचा हा समन्वय साधण्याच्या दृष्टीनं नवीन शैक्षणिक धोरण महत्वाचं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. या विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 679 विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट गुण मिळवलेल्या 3 स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. शुभमन गिलची शतकी खेळी आणि विराट कोहली पाठोपाठ श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय क्रिकेट संघानं पाहुण्या इंग्लंड संघासमोर 357 धावांचं लक्ष ठेवलं आहे. 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना अहमदाबाद इथं सुरु आहे. मालिकेतले पहिले 2 सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. पुण्यातल्या म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अद्ययावत कराव्यात असे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत भरणे यांनी गणवेशाचा दर्जा, प्रशिक्षकांचं मानधन तसंच भोजन दर याबाबतही सूचना केल्या. कोल्हापूर इथं फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यालाही या बैठकीत तत्वत मान्यता देण्यात आली. धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात शेळका धानोरा इथले महादेव विठ्ठल कांबळे यांच्या शेतात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून मिरची पिकाचं संगोपन केलं जात आहे. सयाजी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीनं ICICI फाउंडेशनकडून वापरात आणलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेणारा हा वृत्तांत.
शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये असलेली आर्द्रता, हवामानाचा परिणाम, औषध फवारण्या तसंच पाण्याचं व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन करण्यास मदत होत आहे. यासाठी जमिनीमध्ये वाफे पद्धतीने लावलेल्या मिरच्यांच्या मुळाशी सेन्सर लावून ते सेन्सर संदेश टॉवरपर्यंत पोहोचतात. हा टॉवर 24 तास कार्यरत राहून संबंधित शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर संदेशाद्वारे अवगत केलं जात आहे. त्यामुळे पिकांची जोपासना करण्यास आणि शेती उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला हा वापर धाराशिव जिल्ह्यातील पथदर्शी प्रयोग असून इतर शेतकऱ्यांना हा मार्गदर्शक ठरणार आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
44वं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या 15 आणि 16 तारखेला आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाचं अध्यक्षपद डॉ भीमराव वाघचौरे भूषवणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रतिष्ठित व्यापारी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन विश्वनाथ पेंढारकर यांना या वर्षाचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 9 मार्च रोजी हिंगोली इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी तसंच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्सेलिसच्या जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त. राज्यात मत्स्योत्पादन वृद्धीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षण कार्यक्रम. शिक्षण आणि जीवन व्यवहारात समन्वयाची आवश्यकता राज्यपाल तथा कुलपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून इंग्लंडसमोर 358 धावांचं लक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10